पूर्वी सर्वतः पूर्वी पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ट सर्वलोकेसी कर्तव्यो लोकसंग्रहः उत्तिष्टोत्तिष्ट देवेसि उत्तिष्ट परमेश्वरी उत्तिष्ट जगतां धात्री त्रैलोक्यं मंगलं कुरु कल्याण कंदल कला कमनीय मूर्ते कारुण्य कोमल रसोल सदंतरंगे श्रेयो निरामय जय प्रिय दान सीले दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् श्री शारदा गिरिसुता परिसेव्यमाने गंधर्व किन्नर सती गण गीयमाने कोटीर किलित कला निधि शोभमाने दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् मंदाकिनी प्रविहलांबु कृतावगाहा ईशत् प्रफुल्ल सुमनस्सु गृहीत गंधः त्वां सेवितै निलसि सुसुकोपचारः दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् मा स्वप्त कर्म कुरुतेति सभुग्न कंठम् लोकान् प्रबोधयति संप्रति ताम्रचूडः का गतिस्त्वद परेति लवन्ति काका दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् नैलं हृदन्तरगतं सहसा विधूय हृत्पीठमध्यमधिवासयितुं स्मितास्य त्वामादृतान्वयति पद्मिनी पद्मिनीयम् दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् समृज्य गाढतिमिरायित पांशुजालम् म्लान प्रभान्युलु वसेन सुमानि प्राची मुक्ताभिरालिकति मंगलरंगवल्ली दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् विप्रार्ग्यतोय कणवज्र निकृतमत्ता मंदेह देह रुदिरेण यता प्रलिप्ता वीचीव काचिदचिराग मराग रेखा दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् सूत प्रसन्न वदनं तव द्रष्टकामा शंभुर्हरि सरसिजासन वासवाद्याः भक्त्या कृतांजलि पुटाः समुपाश्रयन्ते दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् सत्यादि देव वनिता ससुमंगरागा गंगादि दिव्य सरितो भरिताद्य पाद्याः त्वत्सेवनाय जननी स्वयमुत्सहन्ते दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् श्रान्तासि किं भुवन रक्षण दूर्वहा त्वं अन्तर्विनोदय शिवा नयने निमील्या नः कागतिर्भुवि विनाम्ब भवत्कटाक्षम् दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् सिक्तो भवेन्न खलु नैव युतो भवत्या साक्षी वतिष्ठति जगत्प्रभुरन्तरात्मा कर्त्री त्वमेव सकलस्य धुरन्धरित्री दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् मातः स्फुरन्ति मधुकैटभसैरिभाद्याः त्वत्तो हतारहसि दुर्गुणरूपमेत्या सर्वत्र जागृहि जगत्परिरक्षणाय दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम् प्रीत्या ददासि विहितानि यथाधिकारम् रत्या निवारयसि नित्यमसत्कृतेभ्यः धृत्या निहंसि बहिरन्तररिप्रवीरान् दुर्गे निसर्ग सुभदे तव सुप्रभातम्। ರಕ್ತಾಸಿ ಸದ್ಗುಣಲವಾನುಗತಿ ಭಕ್ತಿ ಸಕ್ತಾಸ್ಯ ಕಿಂಚನ ಮನಃ ಪರಿತೋಷದಾನಿ ಸಕ್ತಾಸಿ ಸಾಸಿತು ಮತೀತ ವಿಧಿನ್ಯದೇಚಂ ದುರ್ಗೇ ನಿಸರ್ಗ ಸುಭದೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಾತಾಸಿ ಓತ ಜಗತೋ ಜಠರೇ ವಹಂತಿ ತಾತೋಂಸಿ ವಾ ಭುವನ ಸಾಸನ ಕರ್ಮ ದೀಕ್ಷಃ ಏಕೈಕ ಏವ ಜನನೀ ಜನಕಶ್ಚ ಸತ್ಯಂ ದುರ್ಗೇ ನಿಸರ್ಗ ಸುಭದೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಉಸಸಿ ಪ್ರತ್ಯಹಂ ಯೋಯ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪಟೇದಿದಂ ತಸ್ಮೈ ತಸ್ಮೈ ಸರ್ವಕಾಮಂ ದದ್ಯಾ ದೇವ್ಯನುಕಂಪಯಾ